5. बेथेसा बोगदा किंवा बेथेसा रस्ता. मला आठवलं की जो प्रचार होत होता त्याच्यामध्ये मी बऱ्याच वेळेस नरकाविषयी ऐकलं होतं, परंतु इतके भयानक गोष्टी विषयी मी कधीच ऐकलं नव्हतं आणि पाहिलं नव्हतं जे प्रभूंनी मला दाखवलं. नरक खरोखरच हा फारच अत्यंत वाईट आहे आणि कुणी त्याचं परीक्षण किंवा विचार देखील करू शकत नाही की तो किती भयानक आहे. मला खूप वाईट वाटलं आणि दुःख झालं ज्यावेळेस मी ते आत्मे बघितले. आता सध्या जे यातनेमध्ये आहेत आणि जे सर्व सदा सर्व काळासाठी त्या नरकामध्ये राहणार आहेत, तिथून कुठंच मार्ग नाही बाहेर पडण्याचा. मी कठोर निश्चय केलेला आहे अंतकरणामध्ये की जे काय माझ्या शक्तीमध्ये असेल जितकं मला शक्य आहे की अनेक आत्म्यांना या भयानक ठिकाणामध्ये येण्यापासून त्यांना प्रभूच्या वाचनाने वाचवायचं. मी प्रचार केलाच पाहिजे शुभवर्तमानाचा सर्वांना जे मला भेटतात, कारण नरक ही एक अत्यंत भयानक जागा आहे, भीतीदायक जागा आहे आणि हे खरं वृत्तांत आहे जे मी तुम्हाला सांगते. तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय तुम्हाला? जर पापी लोकांनी पश्चाताप केला नाही आणि जर शुभवर्तमानावर विश्वास ठेवला नाही तर ते खरोखर त्यांचा शेवट इथं होणार आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि त्याच्या नावावर तुम्ही हाक मारा, म्हणजे ते तुम्हाला तुमच्या पापांपासून वाचवल. तुम्ही यवनकृष वर्तमान 3 अध्याय आणि 14 अध्याय तुम्ही वाचा. हे जे पुस्तक तुम्ही ऐकत आहात आणि वाचायला तुम्हाला मिळेल ते पण तुम्ही वाचा आणि समजून घ्या अधिक रीतीने नरकाविषयी आणि पुढच्या गोष्टी. जसं तुम्ही वाचाल किंवा हे ऐकाल तसं तुम्ही प्रार्थना करा की येशू ख्रिस्ताने तुमच्या अंतकरणात यावं आणि तुमचे सर्व पाप धुवून टाकावे आणि सर्व काही उशीर होण्याच्या आतमध्ये व्हावं अशी प्रार्थना करा. प्रभू येशू ख्रिस्ताने मी पुढे नरकामध्ये चालत होते, समोर बघितलं तर रस्ता पूर्ण जळालेला होता, पूर्ण सुकलेला होता, त्याला भेगा पडलेल्या होत्या आणि बिलकुल निर्जन अशी जमीन ती होती. मी तिथं अनेक असे खड्ड्यांच्या लाईनी बघितल्या, डोळ्यांना दिसतील इतक्या दूरपर्यंत सर्व काही तेच दिसत होत. मी खूप थकलेले होते, माझं हृदय माझा आत्मा पूर्ण तुटलेला होता हे सर्व काही बघून आणि ऐकून, आणि पुढं पण अधिक काही होतं. मी म्हटलं येशू मला तू मदत कर, शक्ती दे पुढे जाण्यासाठी. मी रडत होते, मग येशूने मला सांगितलं की मी त्याच्या जवळ राहावं. मी खूप दुःखाने भरले होते ह्या भयानक गोष्टी बघून. मी विचार करत होते की ह्या जगामध्ये जिथं मी राहते ते माझं विश्वास ठेवतील की नाही या गोष्टींचा. मी माझ्या डावीकडे माझ्या उजवीकडे बघितले तर तिथे सर्व हे नरक अग्नीचे जे खड्डे आहेत त्याच्यामध्ये आत्मे जिथं तिथं तेच मला दिसत होते आणि सर्व अग्नी आमच्या भोवती होता आणि त्याच्या ज्वाला आणि ते जळणं आत्म्यांचं. मी ओरडू लागले भीतीने. जे भयानक गोष्टी अतिभयानक जे मी बघितल्या ते वास्तविक आहेत आणि माझ्या शक्तीच्या पलीकडे ह्या जाऊ लागल्या. मी म्हणतो हे पृथ्वी तू पश्चाताप कर, मी असं रडून म्हणत होते. मोठे हुंदके माझ्या आत्म्यामधून येऊ लागले जसे मी प्रभू येशू बरोबर चालत होते. मी विचार करत होते की याच्या पुढं काय. मी विचार करत होते माझ्या कुटुंबाचं माझ्या मित्रांचं ते काय करत असतील पृथ्वीवर, हो मी किती त्यांच्यावर प्रेम करते. मला हे देखील आठवलं की मी कसं पाप केलं होतं येशूकडं यायच्या अगोदर आणि मी देवाचं धन्यवाद दिलं की इथं उशीर व्हायच्या आत मी सर्व काही केलं होतं. येशून मला सांगितलं आता आपण अशा बोगद्यामधून प्रवेश करणार आहोत जो आपल्याला नरकाच्या पोटामध्ये घेऊन जाईल. नरकाचा आकार एका मनुष्याच्या शरीराप्रमाणे आणि पृथ्वीच्या बरोबर मध्यभागी हे शरीर आहे. शरीर म्हणजे हे शरीर पाठीवर झोपलेलं आहे, त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय फाकवलेले असे तुम्हाला दिसतील. जसं विश्वासणाऱ्यांचं एक शरीर आहे तसं नरकाचं पण शरीर आहे ज्याच्यामध्ये पाप आणि मृत्यू आहे. जसं ख्रिस्ताचं शरीर रोज आणि रोज बांधलं जाते तसंच हे नरकाचं शरीर देखील रोज आणि रोज हे बांधलं जाते. मग या बोगद्यामधून आम्ही चाललो होतो आणि जळणारे खड्डे आणि त्यांचा आवाज आणि त्याच्यातले हुंडके आणि ओरडणं आणि किंचाळणं हे पूर्ण माझ्या कानामध्ये सतत आणि सतत मला ऐकायला येत होत. अनेक जण येशूला नावाने ओरडून बोलत होते परंतु आम्ही पुढे चाललो होतो. बरेच जण त्या खड्ड्यातून बाहेर चढण्याचा प्रयत्न करत होते परंतु ते करू शकत नव्हते. खूप उशीर खूप उशीर माझं हृदय ओरडत होत. येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्यावर सतत आणि सतत दुःख दिसत होत. मला हे दिसलं की ज्यावेळेस मी त्या अग्नीने भरलेल्या खड्ड्यांकडे बघत होते आणि बऱ्याच वेळेस मला हे आठवलं की जसं आपण बाहेर आपल्या अंगणामध्ये कोळसे गरम करतो आणि ते लाल ज्यावेळेस होतात आणि बरेच घंटे ज्यावेळेस त्याच्यातून तो विस्तू बाहेर पडत असतो, आग बाहेर पडत असती, तसं दृश्य सर्व ठिकाणांमध्ये मी बघत होते नरकामध्ये. मी खूप देवाचं धन्यवाद दिलं ज्यावेळेस आम्ही त्या बोगद्यामधून गेलो. मला वाटलं की या बोगद्यामधून गेल्यानंतर ते इतकं वाईट नसेल दृश्य, परंतु मी किती चुकीचे होते. जसं आम्ही आतमध्ये गेलो मला तिथं मोठे मोठे साप, मोठे मोठे अतिशय मोठे उंदीर, अनेक दुष्ट आत्मे हे सर्व प्रभूच्या सानिध्यापासून पळताना दिसले. ते साप आमच्याकडे बघून फुटकार टाकायचे आणि पळून जायचे आणि ते उंदीर देखील ओढून ते पळत होते. तिथं अनेक प्रकारचे दुष्ट असे आवाज, भीतीदायक आवाज, आणि तिथं फुरशे साप आणि अनेक सावल्या आमच्या भोवती पळताना आम्हाला दिसल्या. येशूचा फक्त प्रकाश त्या बोगद्यामध्ये दिसताना दिसत होता आणि मी त्याच्या जवळच होते. छोटे आणि मोठे राक्षस आणि दुष्टात्मे हे सर्व आजूबाजूला होते आणि ते सर्व काही वर कुठेतरी चाललेले असं आम्हाला दिसत होते. मला नंतर कळलं की हे जे दुष्ट आत्मे आहेत ते सैतानाचं कार्य करण्यासाठी पृथ्वीवर मोकळे करण्यात येतात या ठिकाणातून. नंतर पूर्ण भीतीने माझा ताबा घेतला ह्या अतिशय ओलसर आणि घाणेरड्या जागेमध्ये आम्ही चाललो होतो. येशू मला म्हटलं भिऊ नकोस, लवकरच आपण ह्या बोगद्याच्या शेवटी येऊ आणि मला तुला हे दाखवलं पाहिजे गोष्टी, चल माझ्या मागे ये. मोठे मोठे अतिशय राक्षसी साप हे आमच्या अवतीभोवती येऊन चालले होते. काही काही साप 4 फूट रुंद आणि 25 फूट लांब असे मी बघितले. कितीतरी खोल आणि दाट असे घाणेरडा वास पूर्ण हवेमध्ये दळवत होता आणि दुष्टात्मे सर्व ठिकाणांमध्ये होते. येशू म्हटला आपण लवकरच नरकाच्या पोटामध्ये जाणार आहोत आणि हा जो भाग आहे नरकाचा तो 17 मैल उंच आणि 3 मैल एका वर्तुळाप्रमाणे आहे. येशू ख्रिस्ताने मला बरोबर अगदी योग्य असे माप मला दिले. मी प्रयत्न करायला आता माझ्या पद्धतीमध्ये हे सगळं लिहिण्यासाठी आणि सांगण्यासाठी जे काही मी पाहिलं आणि ऐकलं आणि प्रभूच्या गौरवासाठी, पित्याच्या गौरवासाठी आणि पवित्र आत्म्याच्या गौरवासाठी मी हे करील. देवाची इच्छा ही पूर्ण हो. मला हे कळत होतं की येशू ख्रिस्त मला जे दाखवत होता ह्या गोष्टी यासाठी की मी लोकांना सांगावं की कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही पद्धतीत तुम्ही इथे येण्याचं टाळा. प्रियजनांना जर तुम्ही ऐकत असाल ही कॅसेट किंवा हे पुस्तक वाचत असाल आणि तुम्हाला येशू ख्रिस्त माहिती नसेल तर याच ठिकाणामध्ये थांबा. तुम्ही पश्चाताप करा तुमच्या पापांसाठी आणि त्याला तुमचा तारणारा म्हणून तुमच्या जीवनामध्ये त्याचा स्वीकार करा.